प्रकरण 8, अधिक चांगल्या जगाचे स्वप्न खेळविणारा प्लेटो. इतिहासकारांनी युद्धातील विजयावर फार भर दिला आहे, परंतु संस्कृतीची गती पाहिली की युद्धातील विजयात वैभव नाही आणि पराजयात लज्जास्पद असे काही नाही ही गोष्ट दिसून येईल. संस्कृतीच्या विकासाचा व वाढीचा युद्धातील जयापजयाशी काहीही संबंध नाही. एखाद्या राष्ट्राला मिळवण्यासाठी युद्धातील विजयाचीच आवश्यकता असते असे नाही. स्पार्टाने पेलापोनेशियन युद्धात विजय मिळवला, परंतु त्यामुळे स्पार्टाचे महत्त्व वाढले नाही, त्यांची कीर्ती वाढली नाही. स्पार्टन लोक अज्ञात व रानटी राहिले. अथेन्सचा त्या लढाईत पराजय झाला, परंतु मानवी प्रगतीचे निशाण हाती घेऊन अथेन्सच पुढे सरसावले. विजयाची पूजा करणाऱ्या मानवजातीच्या शिक्षकांना या ऐतिहासिक गोष्टीचा सहज कसा विसर पडला कुणास ठाऊक.